नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी गुरू नानक जयंतीच्या पूर्वसंधेर देशवासियांक परबी दिल्या. मुर्मू हांणी आपल्या संदेशांत म्हटलां की हो प्रसंग सगळ्यांक गुरू नानक देवाच्या आदर्श आनी मुल्यां आपणावपाची प्रेरणा दिता आनी सगळ्यांक एक बरो समाज बांदपाचे दिखेन मार्गदर्शन करता. सत्य, न्याय, करुणेचेर आधारिल्ले जिवीत जगप हे यशस्वीपणाचे खरे माप अशे गुरू नानक जिंचो संदेश शिकयता अशें तिणी सांगले. तशेंच सगळ्यांक प्रामाणीकपणान जगपाची आनी हेरांकडेन साधन सुविधा वाटपाची प्रेरणा दिता. गुरू नानक देवाचे आदर्श आपल्या जिवितांत आत्मसात करून तांणी दाखयल्लो मार्ग आपणावन शांत आनी समृद्ध राष्ट्र उबारपाक राष्ट्रपतींनी उलो मारला. बिहार विधानसभा वेंचणुकेंत एनडीएक व्हड जैत मेळटलें असो विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तायला. मेरा बूथ सबसे मजबूत कार्यावळी खाला आयज बिहारांतल्या बायलांकडेन तांणी संवाद साधलो. हे खेपे एनडीएचे जैत फाटल्या 20 वर्सांचो विक्रम मोडटलो अशें बिहारांतल्या लोकांनी थारायला. फकत एनडीएच बिहाराची उदरगत करपाक शकता अशें प्रधानमंत्र्यांनी मुखार म्हटलां. कार्मीक, भौशीक, कागाळी आनी पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग फाल्यां नवी दिल्लीन देशभरातली 4थी डिजिटल लायफ सर्टिफिकेट मोहीम सुरू करतले. मंत्रालयान सांगले, म्हयनोभर चलपी ही मोहीम देशातल्या 2500 शिबिरांनी चलतली. फेस प्रमाणीकरण तंत्रगिन्यानाचो वापर करून पेन्शनरांक डिजिटल सशक्तीकरणाक चालना दिवपाचो हे मोहिमेचो हेतू आसा अशें तातूंत म्हटलां. सगळेच पेन्शनर, खास करून जाणटे पेन्शनर, विनाशील डिजिटल मोडान आपल्या सोयीन जिवीत प्रमाणपत्रां सादर करचे हे खातीर हे मोहीम घडोवन हाडल्या. इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्रालय आनी भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी म्हयनोभर चलपी हे मोहिमेक तंत्रीक आदार दितले. भारतीय सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड म्हळ्यारूच सॅबी पोरण्या स्टॉक ब्रोकर रेग्युलेशनांत व्यापक सुदारणा करून बाजारांतल्या मध्यस्थानाचेर देखरेख खर करपा खातीर वावुरता. मल्टी कमोडिटी एक्सचेंजांत तांत्रीक अडचण आयिल्ल्यान हें जालां. आयज मुंबयंत जाल्ल्या कार्यावळींत मिडियांकडेन उलयतना सॅबीचे अध्यक्ष तुहीन कांट पांडे हांणी सांगले, बाजारांतली लवचिकता वाडोवपा खातीर जोखीम वेवस्थापन, डेटा संरक्षण, पालन, गुंतवणूकदारांची तक्रार निवारण घटमूट करपाचेर नियामक लक्ष केंद्रीत करता. फाटल्या म्हयन्याच्या 28 तारखेर एमसीएक्सान हालींच 4 वरां वेव्हारांत अडचण आयिल्ल्याचेर उलयतना श्री पांडे हांणी सांगले, सविस्तर तपास आनी मुळाव्या कारणाचें विश्लेशण सुरू आसा. अश्यो घडणुको परतून परतून घडटात हाचेर तांणी हुस्को उक्तायलो. मेलिसा चक्रीवादळा उपरांत भारतान जमैका आनी क्युबाला हांगा मानवतावादी मजत धाडल्या. आयज नवी दिल्लींतल्यान ही मजत आनी आपतकालीन मजत म्हूण जैका आनी क्युबाला प्रत्येकी सुमार 20 टन मजत धाडल्या. भारतीय हवाय दळाच्या विमानान भलायकी मैत्री भीष्म क्यूब, पुनर्वसन सहाय्यक वस्तू, अन्न आनी दिसपट्ट्या उबेगांतले वस्तू, वखदां, वैजकी उपकरणां, वीज जनरेटर, नितळसाणीच्यो वस्तू घेवन गेला अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी एका सोशल मिडियाच्या संदेशांत म्हटलां. भारतीय लष्करी मुखेली जनरल उपेंद्र द्विवेदी हांच्या विधानांक खोटें श्रेय दिवपी सोशल मिडियाचेर पातळिल्ल्या डिजिटल पद्दतीन बदलिल्ल्या व्हिडिओक सरकारान खंडण केला. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटान स्पष्ट केला की कृत्रीम बुद्धिमत्तेचो वापर करून सामुग्री डिजिटल रितीन बदलल्या आनी पाकिस्तानी प्रचार खात्यावरवी नियंत्रित जाता. जनरल उपेंद्र द्विवेदी हांणी अशें विधान करूंक ना अशें सांगून नागरिकांनी म्हायती खातीर फकत अधिकृत स्त्रोतांचेर आदारून वावरपाचो उलो मारला. गोंय राज्य हे फिडे सारख्या चॅम्पियनशिपा खातीर अनुकूल वातावरण दिवपी सुवात अशें बुद्धीबळ खेळांतले नामनेचे खेळगडी तशेंच ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद हांणी म्हटलां. गोंयांत सुरू आशिल्ल्या फिडे कप वर्ल्ड कप चॅम्पियनशीप वरवीं घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले. बुद्धीबळाचें लेव्हल आतां वाडलां. बुद्धीबळ खेळाची उमळशीक फकत हो खेळ खेळप्यां मदींच न्ही जाल्यार खेळ वाळोवप्यां मदीं वाडिल्ल्याचें चित्र आतां पळोवपाक मेळटा अशें तांणी म्हटलां. बुद्धीबळाच्या खेळा विशीं तांणी आपले अणभव ह्या वेळार उक्तायले.
थिंग्स अबाउट मॉडर्न ऑडियन्सीस एंड द चेस ऑडियन्स हॅज ग्रोन अ लॉट सो वी हॅव टू ऍड्रेस मल्टिपल ऑडियन्सीस इज दॅट दे वॉन्ट डिफरंट काइंड ऑफ फॉर्मॅट्स डिफरंट फॉर्मॅट्स आर पॉप्युलर एंड वी हॅव टू ऍड्रेस दॅट सो देर इज ऑलवेज अ ट्रेड ऑफ बट आय थिंक इट्स क्लिअर कंबाइंड द टोटल वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप इज विल प्रोव्हाइड सीट्स टू द कॅन्डिडेट्स and we keep the classical world title above the others.
आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.